ओम शांती। जीवनामध्ये आपण अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्रवासाला जात असतो। प्रवास करणं हे आपल्या जीवनातला एक छोटा मोठा समजा हिस्साच आहे। प्रवासासाठी आपण अनेक साधन वापरतो, म्हणजेच वाहनांचा वापर करत असतो। या वाहनांचा वापर करताना आपण गाडीचं खूप लक्ष ठेवतो की गाडीचं इंजिन व्यवस्थित असलं पाहिजे, व्यवस्थितरित्या ते कार्य केलं पाहिजे। परंतु त्यासाठी आपण पाहतो, गाडी जरी चांगल्या कंडिशनमधली असली, इंजिनही त्याचं फार चांगलं असलं, परंतु त्यासाठी वापरलं जाणारं इंधन जे खऱ्या अर्थाने मशीनाला चालवते ते जर व्यवस्थित नसेल तर कार किंवा कोणतंही वाहन हे व्यवस्थितरित्या चालू शकत नाही। कारण इंधनामध्ये जर कचरा असेल तर त्या कचऱ्यामुळे मशीन व्यवस्थित कार्य करणार नाही आणि गाडीमध्ये काही ना काही बिघाड हा निश्चितच होणार। म्हणजेच आपला प्रवास जो सुखद व्हायला पाहिजे त्या ठिकाणी काही ना काही अडथळे निर्माण होत जातात। त्याचप्रमाणे म्हटलं जातं की जीवन हा सुद्धा एक प्रवासच आहे। हा प्रवास आपण जन्म घेतल्यापासून ते मृत्यूपर्यंत करत असतो। परंतु हा प्रवास करण्यासाठी आपल्याला शरीररूपी वाहनाचा आधार घ्यावा लागतो। म्हणजेच मी आत्मा या शरीररूपी गाडीद्वारे किंवा या शरीररूपी वाहनाद्वारे आपली जीवन यात्रा करत आहे। मग ही यात्रा करत असताना आपल्याला इंधनाचीही आवश्यकता असते आणि या शरीररूपी गाडीला चालवण्यासाठी सर्वात महत्वाचं इंधन ते म्हणजेच अन्न किंवा आपलं जेवण किंवा भोजन। या भोजनाच्या माध्यमातून इंधन म्हणून आपण शरीराला देत असतो। ज्याप्रमाणे गाडीच्या इंधनामध्ये कचरा आला किंवा खराब इंधन जर वापरलं गेलं तर त्या ठिकाणी मशिनरी खराब होते, त्याच प्रकाराने ज्या प्रकारचं अन्न आपण या शरीराला देऊ इंधनाच्या रूपाने, जर ते इंधन ते अन्न जर चांगलं असेल, सात्विक असेल, शुद्ध आणि शक्तिशाली असेल तर निश्चितच हे शरीररूपी वाहन चांगल्या रूपाने कार्य करेल। परंतु इंधनामध्ये जर काही खराबी असेल, इंधन जर व्यवस्थित नसेल तर निश्चितच हे शरीररूपी वाहन सुद्धा बिघडतं। म्हणजेच त्याला छोटे मोठे आजार होत जातात आणि हेच छोटे मोठे आजार नंतर मोठ्या आजारामध्ये रूपांतर घेतात आणि आपला हा जो प्रवास आहे जीवनाचा ह्याला सुखद बनवण्याऐवजी त्रासदायक व दुःखदायी बनवतात। कारण जीवन चालवण्यासाठी आपण तीन मुख्य गोष्टी वापरत असतो किंवा जीवन निर्वाह करण्यासाठी तीन मुख्य साधन मानले जातात, ते म्हणजे अन्न, वस्त्र आणि निवारा। यामध्ये सुद्धा पहा, पहिलं स्थान किंवा प्रथम स्थानामध्ये आपण अन्न वापरतो, अन्न, वस्त्र आणि निवारा। म्हणजे वस्त्र आणि निवाऱ्यापेक्षाही महत्वाचं हे शरीररूपी वाहन चालवण्यासाठी जर असेल तर ते म्हणजे आपलं अन्न। कारण जसं म्हटलं जातं की अन्न जर चांगलं असेल तर निश्चितच त्यापासून आपल्याला शक्ती मिळत जाते। परंतु आज आपण काय जेवतोय, कशा प्रकारे जेवतोय किंवा कुठल्या प्रकारचं अन्न घेतोय हे आपल्या लक्षात येत नाही। फक्त आपण आपल्या आवडीनिवडी पाहत असतो की मला काय आवडतंय, कशा प्रकारचं आवडतंय। परंतु त्याचबरोबर आपण हा विचार करत नाहीये की हे माझ्यासाठी चालेल किंवा नाही चालेल। कारण जे काही अन्न आपण घेतो त्यासाठी म्हटलं जातं की अन्न हे शरीर आणि मन दोघालाही शक्ती प्रदान करत असतं। म्हणूनच अन्नामध्ये तीन प्रकार मानले जातात। पहिला प्रकार म्हणजे सात्विक अन्न, दुसरा आहे तो म्हणजे राजसिक अन्न आणि तिसरा आहे ते तामसिक अन्न। हे तीन प्रकारचे अन्न आपण दिवसेंदिवस आपल्याला देत असतो। त्यापैकी सात्विक अन्न म्हणजेच जे आपण रोजचं जेवण, साधं जेवण ज्याला म्हणता येईल, म्हणजेच डाळ, भात, भाजी, चपाती, भाकरी, हे जे काही जेवण आहे यालाच आपण सात्विक अन्न असं म्हणतो। त्याचबरोबर दुसरा प्रकार अन्नातला तो म्हणजे राजसिक, ज्यामध्ये आंबट खाणं, मसालेदार खाणं, तळलेले पदार्थ जास्त खाणं, लोणचं खाणं, आंबट किंवा मसालेदार वस्तूंचा जास्त प्रयोग करणं यालाच राजसिक अन्न असं म्हटलं जातं। आणि तिसरा प्रकार म्हणजेच तामसिक अन्न, ज्यामध्ये मांसाहार, अंडे, मासे अशा प्रकारच्या अन्नांचा समावेश होतो। म्हणजेच या तीन प्रकारापैकी सात्विक, राजसिक आणि तामसिक हे तीनही प्रकारचं अन्न आज आपण प्रत्येक जण स्वतःला देत असतो. परंतु कधी आपण विचार केलात का की यामध्ये आपल्याला शरीर रूपी वाहन चालवण्यासाठी सगळ्यात चांगलं आणि सगळ्यात आवश्यक अन्न कोणतं आहे? तर या तीन प्रकारच्या अन्नापैकी सात्विक अन्न आपण देतच असतो, परंतु त्या सात्विक अन्नाबरोबर राजसिक आणि तामसिक या दोन्ही गोष्टींचा जास्तीत जास्त समावेश आपण करत असतो. मनुष्य प्राणी याप्रमाणे जर विचार केलात तर सात्विक आहार हा त्याचा मुख्य आहार मानला जातो. परंतु आजचा मनुष्य जर आपण पाहिला तर तो प्राण्यांपेक्षाही बदत्तर आहे. कारण ज्या गोष्टी त्याला घ्यायला नाही पाहिजेत, ज्या गोष्टींचा स्वीकार त्यांनी करायला नाही पाहिजेत, अशा गोष्टीही तो आज स्वीकार करत आहे. कारण तामसिक अन्न जे आहे, ज्याबद्दल आपले विचार आहे किंवा आपला भ्रम आहे की तामसिक अन्न स्वीकार केल्यानंतर आपलं शरीर हे शक्तिशाली बनतं किंवा आपण त्या अन्नामुळे निरोगी बनत जातो, काही एक गोष्टीपर्यंत किंवा काही एक सीमेपर्यंत हे सत्य असेल, डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे ते खरं असेल. परंतु जर विचार केलात तर तामसिक अन्न हे विषारी अन्न मानलं जातं. कारण तामसिक अन्न ज्या ठिकाणी मांसाहाराचा वापर केला जातो, मांसाहार म्हणजेच काय? एखादा जिवंत प्राणी त्याची हत्या करणं आणि त्याच्या शरीरातला मांस आपण स्वीकार करणं. यामध्ये आपण पाहतो की ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या प्राण्याची हत्या करतो, प्राण्याची हत्या करताना निश्चितच तो प्राणी घाबरतो. कारण आज आपण रस्ते चालत असताना जर एखाद्याने आपल्यावर हल्ला केला तर आपण किती घाबरतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस एखाद्या मुक्या प्राण्याची आपण हत्या करतो किंवा करायला लागतो, त्यावेळेस तो मुका प्राणीही घाबरतो आणि घाबरल्यामुळे त्याच्या शरीरामध्ये काही एक विषारी केमिकल्स तयार होत असतात. आपण त्याला मारतो खरं, परंतु त्याच्या भीतीमुळे त्याच्या शरीरामध्ये जे विषारी केमिकल्स तयार झालेले आहेत ते तसेच त्याच्या मांसामध्ये मिसळलेले असतात. आणि असं विषारी मांस ज्यावेळेस आपण खातो म्हणजेच एक प्रकारे आपण स्वतःच्या शरीराला विष प्राशन करवत असतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी की मांसाहार करणं म्हणजेच एक प्रकारे स्वतःच्या पोटाला कब्रस्तान बनवणं. कारण आज एखादा व्यक्ती एखादा प्राणी ज्यास मृत्यूमुखी पडतो किंवा मृत्यू होतो त्यावेळेस त्याला आपण शमशानामध्ये घेऊन जातो. तर आज आपण काय करत आहोत? तामसिक अन्न स्वीकार करतो म्हणजेच काय की जे काही मेलेले प्राणी आहेत किंवा मेलेला देह आहे, मृतदेह आहे, तो आपण आपल्या पोटात टाकतो. म्हणजेच आपण आपलं पोट शमशान बनवत आहोत. मग आपलं पोट तर शमशान नाही ना, तरी सुद्धा आपण त्याला शमशान बनवून आपल्या वृत्तीला हिंस्र वृत्ती बनवत आहोत किंवा पशुवृत्ती बनवत आहोत. म्हणून म्हटलं जातं आजचा मानव हा मानव न राहता पशु बनलेला आहे. का? तर अन्नाचा प्रभाव आपल्या शरीरावर आणि आपल्या मनोवृत्तीवर पडत जातो. दुसरं आहे जे म्हणजे राजसिक. हे सात्विक अन्नामध्येच आहे, परंतु जसं म्हटलं जातं की कुठल्याही गोष्टीचा अति हा अंताला सिद्ध करतो, त्याप्रमाणे अति मसाला, अति तिखट, अति आंबट किंवा अति तळलेले पदार्थ सुद्धा आपल्याला नुकसानकारकच ठरतात. म्हणून शरीर जर शक्तिशाली ठेवायचं असेल तर त्यासाठी निश्चितच सात्विक भोजन आपण स्वीकार केलं पाहिजे. आपल्या सर्वांना माहीतच असेल की आज कितीतरी पहलवान जे आपलं शरीर तंदुरुस्त बनवण्यासाठी व्यायाम करतात, अन्न घेतात, त्यांना जर तुम्ही विचारलात तर तुम्ही कुठल्या प्रकारचं अन्न घेता तर आज जितकेही पहलवान आहेत, कुस्ती खेळणारे आहेत, तर त्यांच्याकडून आपल्याला एकच उत्तर मिळेल की मी सात्विक भोजन घेतो, मी दूध खूप जास्त घेतो, मी दही खातो, तूप लोणी खातो. म्हणजेच पहा, सात्विक अन्नाच्या माध्यमातून जितकी शारीरिक शक्ती आपल्याला मिळते तितकी तामसिक किंवा राजसिक अन्नातून कधीही मिळत नाही. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये सात्विक अन्नाला किंवा सात्विक भोजनाला महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. कारण जसं अन्न तसं मन म्हटलं जातं, त्याप्रमाणे ज्या प्रकारचं अन्न आपण स्वीकार करतो त्याच प्रकारचा प्रभाव आपल्या मनोवृत्तीवर पडत असतो. कारण जसं अन्न तसं मन म्हटलं जातं, त्याप्रमाणे ज्या प्रकारचं अन्न आपण स्वीकार करतो त्याच प्रकारचा प्रभाव आपल्या मनोवृत्तीवर पडत असतो. यासाठी मला एक छोटस उदाहरण किंवा गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते की अन्नाचा मनावर आणि मनाचा अन्नावर कशा प्रकारे प्रभाव पडत असतो। गोष्ट अशी आहे की एक संन्यासी जो घर बार सोडून आपला सर्व कारोबार धन दौलत सोडून वैराग वृत्ती धारण करून संन्यास मार्गाला लागलेला होता। त्याचा एकच काम की गावोगावी जाणं, सत्संग करणं, प्रवचन देणं आणि त्या ठिकाणी जो कुणी त्याला अन्न देईल ते अन्न ग्रहण करणं आणि पुढच्या प्रवासाला चालणं। याचप्रमाणे तो संन्यासी एकदा एका गावामध्ये आला, त्या ठिकाणी त्यांनी खूप सुंदर प्रवचनही केलं। मग त्याचं प्रवचन ऐकून त्या गावचा जो साहूकार होता, जो पाटील होता, त्यालाही त्याचं प्रवचन खूप आवडलं। मग त्या संन्यासाच्या प्रवचनाला खुश होऊन त्या साहूकारांनी त्याला आपल्या घरी जेवायला बोलवलं। संन्यासी त्याच्या बोलवण्यावरून त्याच्या घरी जेवायलाही गेला। त्याच्या घरी जाऊन गप्पा गोष्टी करून काही कालांतराने ज्यावेळेस त्याला जेवण मिळालं तर जेवणही तो खूप आनंदाने जेवला। जेवण त्याला चांदीच्या ताटांमध्ये किंवा चांदीच्या भांड्यांमध्ये वाढलं, परंतु त्याचं आकर्षण काही त्याला नव्हतं। तो जेवला आणि जाऊन झोपी गेला आणि झोपी गेल्यानंतर सकाळी उठून त्याने पुन्हा आपला पुढचा प्रवास सुरू केला। ज्यावेळेस तो पुढचा प्रवास करता करता पुढे चालायला लागला आणि अचानक काही एक कारणामुळे त्याने आपल्या झोळीत हात घातला। जसा त्याने आपला हात आपल्या झोळीत घातला तर त्याला काहीतरी एक वस्तू हाताला लागली। म्हणून ती वस्तू बाहेर काढून पाहतो तर काय, एक चांदीचा ग्लास त्याच्या झोळीमध्ये। त्याला विचार पडला, अरे मी तर संन्यासी आहे, मी तर सगळं काही सोडून आलो, मग हे चांदीचा ग्लास घेऊन मी कसा काय आलो। त्याच्या काही लक्षात येईना की हे कसं काय घडलं, मी हा ग्लास कसा उचलला आणि कसा झोळीत टाकला। हा विचार मनात येताच तो पुन्हा अर्ध्या रस्त्यातून परतला आणि त्या सावकाराच्या घरी गेला। सावकाराच्या घरी परत आल्यानंतर सावकाराला आश्चर्य वाटलं की संन्यासी एकदा पुढे गेल्यानंतर पुन्हा मागे येत नाही, मग हे परत का आले। मग त्यावर संन्यासांनी त्यांना सांगितलं की काल जो स्वयंपाक केला होता तो कुणी केला होता, त्यांना थोड्या वेळापुरतं कृपया माझ्या समोर बोलवा। त्याची ही विनंती ऐकून सावकाराने जी स्वयंपाक करणारी बाई होती तिला समोर बोलवलं। संन्यासांनी तिला समोर बसवलं आणि प्रेमाने विचारलं, बाई तू खरंच सांग की ज्यावेळेस काल तू स्वयंपाक करत होतीस तर तुझ्या मनात कोणते विचार चालले होते, किंवा कुठल्या विचारात असून तू ते हे अन्न बनवलं होतं। त्यावेळेस बाई घाबरली, तिने काहीच उत्तर दिलं नाही। त्यावेळेस संन्यासी म्हणाला, बाई तू घाबरू नकोस, तुला कुणी काही बोलणार नाही, फक्त तू एवढंच सांग की तू काल स्वयंपाक करताना हा चांदीचा ग्लास किंवा चांदीची वाटी किंवा एखादं चांदीचं भांड उचलून न्यावं या विचारात तर नाही ना तू जेवण बनवलं। त्यावेळेस बाई आणखीन घाबरली की ह्यांना कसं कळलं की माझ्या मनात हे विचार चालले होते। बाईंनी खूप गयावया केली, म्हटली, महाराज माझं चुकलं, मी पुन्हा असं कधी करणार नाही। त्यावर संन्यासी म्हणाला, ठीक आहे बाई जा तू। त्यावर ती बाई निघून गेल्यानंतर संन्यासांनी आपल्या झोळीतील तो चांदीचा ग्लास काढला आणि तो सावकाराच्या हातात टेकवला। सावकारालाही आश्चर्य वाटलं की संन्यासांनी चोरी कशी केली। त्यावर संन्यासांनी उत्तर दिला की काल तुमच्या घरी मी जे जेवण केलं त्या बाईंनी त्या चोरीच्या विचारातून हे अन्न बनवलं होतं, ते अन्न मी स्वीकार केलं, म्हणून माझ्या मनात हे विचार आले की मीही एक ग्लास चोरला पाहिजे किंवा मीही एक भांड चोरलं पाहिजे, आणि त्या मनोवृत्तीमुळे कधी मी चोरी केली आणि कधी हा ग्लास माझ्या बरोबर आला हे मलाच कळलं नाही। म्हणजेच पहा, अन्नाचा मनावर किती मोठा परिणाम होतो। असं नाही की अन्न कितीही जरी स्वादिष्ट असलं तरी सुद्धा त्याच्यावर बनवणाऱ्याच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव पडत असतो। जसं आत्ताच आपण या गोष्टीमध्ये पाहिलं की बाईच्या मनात चोरीचे विचार होते, परंतु त्याचा प्रभाव त्या संन्यासावर पडला। म्हणजे जसं अन्न तसं मन म्हटलं जातं। याही पेक्षा आणखीन एक चांगलं उदाहरण म्हणजे आपण नेहमी सत्यनारायणाच्या पूजेला जात असतो आणि त्या ठिकाणी सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून थोडासा शिरा घेऊन येतो। तो शिरा आणल्यानंतर आपण 7-8 जण एकमेकाला देऊन थोडा थोडासा प्रसाद खात असतो। आपण पाहिलं असेल की प्रसाद जितक्या श्रद्धेने जितक्या भावनेने आपण स्वीकार करत असतो आपल्या मनाला समाधान होत असतं। पण तोच शिरा ज्यावेळेस आपण घरात खातो त्यावेळेस प्लेट भरून जरी खाल्लं तरी त्या ठिकाणी आपल्याला प्रसाद खाल्ल्याने जितकं समाधान होते तितकं होत नाही। म्हणजे अन्नाचा सुद्धा किती मोठा प्रभाव आपल्या मनावर पडत असतो। एवढंच नव्हे की ज्या प्रकाराने अन्न आपण आणत असतो, ज्या पैशातून आणत असतो, त्याचाही प्रभाव त्या अन्नावर पडत असतो. कारण ज्या प्रकारांच्या भावनेतून आपण धन कमवतो, पैसा कमवतो, आणि त्या संपत्तीतून किंवा त्या पैशातून जे अन्न आणतो त्याचा सुद्धा आपल्या अन्नावर आणि आपल्या मनावर परिणाम होत असतो. त्यासाठी आणखीन एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते. ती गोष्ट अशी की एकदा एक साधू आणि त्याचे काही शिष्य असंच पर्यटन करत एका गावातून दुसऱ्या गावात सत्संग करत जात असत. त्यावेळेस त्यांचाही असाच नियम असायचा की प्रत्येक घरोघरी जाणं, त्या ठिकाणी भिक्षा मागून आणणं आणि त्याच आधारे आपलं जीवन निर्वाह करणं. मग त्या नियमाप्रमाणे प्रत्येक जण प्रत्येक गावामध्ये जाऊन भिक्षा मागत असत. मग एका गावात गेल्यानंतर एका सावकार व्यक्तीच्या घरातून जे काही अन्न मिळालं ते भिक्षेच्या रूपाने ते घेऊन आले, त्याला वेगळ्या झोळीमध्ये ठेवलं. तसंच पुढे चालत चालत जेव्हा गावाच्या शेवटी आले, गावाबाहेर आले, तेव्हा एक गरीब व्यक्ती त्या साधूंना बघून म्हणतो की महाराज, माझ्याकडे जास्त काही नाहीये, पाच पक्वान्न नाहीयेत, परंतु ही एक सुकी भाकरी आणि थोडीशी चटणी आहे. माझी इच्छा आहे की हे तुम्ही स्वीकार करावं. त्यावेळेस एक शिष्य म्हणाला की अरे, तू आम्हाला असली भाकरी देतोस, आम्हाला हे नाही पाहिजे. त्यावेळेस गुरु महाराज म्हणतात की अरे घे, तो इतक्या प्रेमाने देतोय, ते स्वीकार कर आणि बरोबर घेऊन चल. मग दोन्ही ठिकाणचं अन्न घेऊन ते थोडेसे पुढे जातात. त्यानंतर जाऊन एका झाडाखाली जेवणासाठी बसतात. त्यावेळेस गुरु त्या शिष्याला म्हणतात, ते दोघांचंही जेवण जे मिळालेलं आहे सावकाराच्या घरातून आणि त्या गरीब व्यक्तीच्या घरातून, दोन्हीही अन्न तू माझ्या समोर घेऊन ये. त्याप्रमाणे शिष्य दोन्हीही पदार्थ जे दोन्ही घरातून मिळाले ते घेऊन आला आणि महाराजांच्या समोर त्यांनी मांडलं. त्यावर महाराजांनी एका हाताने सावकाराच्या घरातून मिळालेलं अन्नाचा भाग उचलला आणि दुसऱ्या हातात त्या गरीब व्यक्तीने दिलेली भाकरी उचलली आणि दोन मुठीत दोन्ही प्रकारचं अन्न घेऊन त्यांनी जोरात त्याला दाब दिला. त्याचबरोबर काय आश्चर्य की एका हातातून रक्त व्हायला लागलं तर दुसऱ्या हातातून दूध व्हायला लागलं. याचा अर्थ काय की सावकाराच्या घरातून मिळालेलं जे पंचपक्वान्न होतं, ज्यावेळेस गुरुजींनी ते हातात घेऊन मुठीने दाबलं तर त्याच्यातून रक्त व्हायला लागलं आणि ज्या गरीब व्यक्तीने सुकी भाकरी दिली होती ते ज्यावेळेस हातात दाब दिला तर त्याच्यातून दूध व्हायला लागलं. याचा अर्थाचा किंवा याचा भावार्थ त्या गुरुजींनी त्या शिष्याला सांगितलं, बघ अन्नामध्ये किती प्रभाव असतो. कारण सावकारांनी जे काही संपत्ती, जे धन दौलत अन्न कमवलेलं आहे ते गरिबांचं रक्त शोषण करून केलेलं आहे, म्हणून त्यांनी दिलेल्या अन्नातून हा रक्त प्रवाह झाला. त्याचबरोबर या गरिबांनी दिलेली सुकी भाकरी आहे, परंतु त्यामध्ये इतकी श्रद्धा, इतकी इमानदारी आणि इतकं मेहनत आहे की ज्या मेहनतीचं फलस्वरूप म्हणून या ठिकाणी त्याच्यातून दूध वाहतंय. म्हणून असं समजू नका की चांगलं अन्न आहे म्हणजे त्याच्यात खूप शक्ती आहे आणि एखाद्या गरिबाने काही सुकी भाकरी किंवा काही साधं जेवण दिलं म्हणजे त्याच्यात ताकद नाहीये. म्हणजे ज्या भावनेने, ज्या रीतीने आपण अन्न कमवून आणतो त्याच प्रकारे त्याचा प्रभाव आपल्या खाण्यांवर होत असतो. म्हणून म्हटलं जातं की चोरी का माल हमेशा मोरी में जाता है. म्हणजेच जे भ्रष्टाचाराने किंवा अत्याचार करून, हिंसाचार करून अशा प्रकारे जे काही धन कमवून आपण अन्न आणतो त्या आधारे पहा घरामध्ये आजाराचं प्रमाण वाढत जातं, त्याचा प्रभाव आपल्या मनावरही होत जातो. म्हणून जितकं शक्य होईल जे काही आपण कमवतो ते मोठ्या इमानदारीने कमवलं पाहिजे की ज्याच्या आधारे आणलं गेलेलं अन्न हे आपल्याला शुद्धी देत जाईल. म्हणजेच ज्या विचारांनी आपण अन्न बनवतो आणि ज्या विचारांनी कमवलेल्या संपत्तीतून आपण अन्न खरेदी करतो त्याचा सुद्धा आपल्या मनावर खूप मोठा परिणाम होत असतो. एवढंच नव्हे तर ज्या प्रकारचं अन्न आपल्या समोर येईल त्याच प्रकारचा त्याचा प्रभाव आपल्यावर पडत जातो. यामध्ये थोडंसं पुन्हा मला तामसिक अन्नाबद्दल सांगावं वाटतं. कितीतरी वेळा असा आपला विचार येतो की अरे, कापणारा कापतो, आणणारा आणतो, बनवणारा बनवतो, मी तर फक्त खाण्याचं काम करतो ना. परंतु नाही. म्हटलं जातं, हत्या करणारा जितका पापाचा भागीदारी आहे विकत आणणाराही तेवढाच आहे, बनवणाराही तेवढा, खाणारा व खाऊ घालणारा प्रत्येक जण हा पापाचा भागीदार बनतो. पापाचा भागीदार तर बनतोच बनतो, परंतु त्या अन्नामुळे होणारा आजारापासून त्रास हा आपल्यालाच भोगावा लागतो. म्हणून स्वतःला जर सुखद जीवन जगायचं असेल, जीवनातला प्रवास चांगला करायचा असेल, तर थोडस या अन्नाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य असं की जितकं शक्य होईल तितकं सात्विक अन्न स्वीकार करणं आणि तामसिक अन्नाचा लगेचच त्याग करणं. कारण तामसिक अन्नातून नुकसानाशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. तर सात्विक अन्न स्वीकार करणं हा जीवनाचा प्रवास सुखद बनविण्याचा किंवा सुखद करण्याचा एक सहज मार्ग आहे. एवढंच नव्हे की फक्त आपण सात्विक अन्न स्वीकार केलं म्हणजे झालं, नाही. कारण जसं मी मध्यंतरी पण सांगितलं की बनवणाऱ्यापासून ते खाण्यापर्यंत प्रत्येक जण त्याचा भागीदार असतो, त्याचप्रमाणे सात्विक अन्न स्वीकार करणं इतकंच नव्हे, परंतु बनवण्यापासून ते खाणे आणि खाऊ घालणे यामध्ये सुद्धा खूप काही विधी आहेत. त्या विधीप्रमाणे, त्या पद्धतीप्रमाणे जर आपण अन्न स्वीकार केलं तर निश्चितच आपण निरोगी बनू शकतो. त्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं की सात्विक अन्न स्वीकार केलं पाहिजे. तर सात्विक अन्नामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट सांगावीशी वाटते की आपण मोठ्या गर्वाने म्हणतो की भारत माझा देश आहे, भारत महान आहे, आणि त्याचा तिरंगी झेंडा त्याला आपण नेहमी वंदन किंवा सलाम करत असतो. तर आपलं शरीर आणि आपलं भारत जर शक्तिशाली बनवायचं असेल तर म्हटलं जातं की तिरंगी झेंड्याला नेहमी सन्मान दिला पाहिजे. तिरंगी झेंड्याला तर आपण सन्मान देतोच, परंतु स्वतःचं जीवन सुखकारी बनवण्यासाठी हा तिरंगा आपण आपल्या जीवनात आणला पाहिजे. म्हणजेच काय की तिरंगी झेंड्यातले जे तीन रंग आहेत, केशरी, पांढरा आणि हिरवा, या तीन रंगाचेच अन्न रोजच्या रोज आपण स्वीकार केले पाहिजेत. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, पांढरे पदार्थ जसे भात, दूध, दही, त्याचप्रमाणे हिरवा रंग म्हणजेच पालेभाज्या. या तीनही प्रकारचे रंग जर आपण रोज स्वतःला देत गेलो तर निश्चितच आपलं शरीर आणि आपलं मन हे शक्तिशाली बनत जाईल आणि आपली वृत्ती ही महान बनत जाईल. जसं आपण म्हणतो भारत महान आहे, त्याप्रमाणे या तिरंगी झेंड्याच्या तीन रंगाला स्वीकार केल्यानंतर आपलं मनही महान बनत जाईल. म्हणून महान शब्द वापरला जातो.